झाडावरती खडे लटकले झाडावरती खडे लटकले घड्यात होते पाणी त्या पाण्याच्या वड्या कापुली कुरकुर खातो कोण आता सांगा की रापत माझी सांगा की रापत
बरोबर
जार भाई त्याच्या हाती मोती मोठे त्याच्या हाती मोती त्या मोत्यानं उन्हात सुकवून पोरे बाळे खाते आता सांगा की रापत माझी सांगा की रापत कोकणातला पिवळा बाळू फार लागला माजू बाळू फार लागला माजू पकडून आणा भट्टी वरती काळीत त्याचे भाजू पोर मारतो तिथ्यावरती थापा मारतो तिथ्यावरती थापा सुरकुतलेली पोटे त्यांचा गोड लागतो पापा आता सांगा की रापत माझी सांगा की रापत
आता मात्र अगदी बरोबर ओळखलं पाहिजे बर का
आधी होतीस काळी पिवळी नंतर झालीस गोरी ग नंतर झालीस गोरी देवळातून काग फिरती वेळुगावच्या पोरी देवळातून काग फिरती वेळुगावच्या पोरी फिरती वेळुगावच्या पोरी फिरती वेळुगावच्या पोरी आता सांगा की रापत
हरला अरे खरी तख
आता मागील त्याला रट्टा पंजा सात निजेल गुप्तो वाघाचा पट्टा पंजा सात निजेल गुप्तो वाघाचा पट्टा आता झाली शिरापत आता झाली शिरापत आता झाली शिरापत